ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ವಿಜಿ ಡೇಲಿ ಶುಗರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಪ್ಡೇಟ್. ಆಜ್ ಗುರುವಾರ 4 मार्च 2021. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये असतील. साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,210 ते 3,250 रुपये होता. रिसेल मार्केटमध्ये असतील. साखरेचा व्यापार 3,030 ते 3,065 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,075 ते 3,200 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये असतील. साखरेचा व्यापार 3,160 ते 3,195 होता. 33 साखरेचा व्यापार 3,170 ते 3,250 रुपये होता. गुजरात मध्ये असतील. साखरेचा व्यापार 3,101 ते 3,111 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,121 ते 3,141 रुपये होता. तमिळनाडू मध्ये असतील. साखरेचा व्यापार 3,220 ते 3,270 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,295 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 461.80 डॉलर प्रतिटन राहिला. तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 16.26 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.757 मध्ये झाला. तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.6113 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 4,483 रुपये. क्रूड डब्ल्यूटीआय 61.47 डॉलर होते. इक्विटी सेन्सेक्स 598.57 अंकांनी खाली येऊन 50,846.8 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 164.85 अंकांनी खाली येऊन 15,080.75 अंकावर बंद झाला.